सारा जन्म त्याला शोधण्यात गमावला, पण तो अवचित सापडतो कुठे? माणसातच, आपल्यातच. करुणेच्या निरांजनानं उजळलेलं त्याचं अंतःकरण, दुसऱ्याच्या वेदनेनं भरून येणारे त्याचे डोळे, साक्षात तीर्थही त्या पाण्याला भेटायला येतं आणि त्याच्यासाठी मंदिर होतं 10 दिशांचं आणि त्याचा स्पर्शच होतो पांडुरंग पांडुरंग.